परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। August 22, 1993 रविवार। खरतर अधिक महीनिया तो खरतर अधिक महीनिया तो वान मुलीला आने जावयाला देचो मुनन सुरेखा ताई करे तिचा मुलीला आने जावयाला बोलेलो होतो। ती मंडळी यायला थोड़ा वेळ होता मुनन सुरेखा ताई से यजमान घराजवळच असलेल्या रद्दीवाल्याकडे रद्दी द्यायला म्हणून गेले। रद्दी विकून ते घरी परततच होते एवढ्यात दुपारच्या उन्हात रस्त्यातच त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले। आजूबाजूच्या मंडळींनी त्यांना ओळखून घरी तसं कळवलं। त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यातच त्यांचं निधन झालं होतं। ऐन तारुण्यातच त्यांच्यावर मृत्यूचा झाला पडला होता। मृत्यू म्हणे सांतोर, मृत्यू म्हणे हरिहर, मृत्यू म्हणे अवतार भगवंताचे। दुपारी 1:30 स्वामीजींच्या घरी फोन आला। स्वामीजी आणि सरलाताई नुकतेच जेवून उठले होते आणि बाहेर कोचावर बसले होते। एवढ्यात ही दुःखद बातमी ऐकून दोघांनाही शोक झाला। स्वामीजी म्हणाले सुरेखाचं सगळं कसं छान होतं। यजमान सुविद्य इंजिनियर हुशार होते, नोकरी उत्तम होती, निर्व्यसनी आणि सभ्य होते। सुरेखाला एक मुलगा एक मुलगी दोघंही सुशिक्षित सुस्वभावी, मुलीचं लग्न झालेलं, आर्थिक परिस्थिती उत्तम आहे। सुरेखाचा संसार ऐहिक दृष्ट्या उत्तम होता, अगदी कुणाचीही दृष्ट लागावी असाच। पण आता सारं सुख क्षणार्धात नष्ट झालं। ऐहिक सुखाचं हे असंच असतं, आता वैभव आहे तर क्षणार्धात गेलं। आता सुरेखाने काय करावं बरं? एवढ्या लहान वयात तिच्यावर हा केवढा मोठा आघात झाला, कशी सावरेल ती या धक्क्यातून? परमेश्वरानेच आता तिला हे सारा सहन करण्याची शक्ती द्यावी। आता संसाराची सारी जबाबदारी तिच्यावर आली आहे। सुजित अजून तसा लहान आहे, त्याचं लग्न व्हायचं आहे, पण सुरेखा परमार्थी आहे। हे सारं बोलत असताना मधून मधून स्वामीजींचा कंठ दाटून येत होता। सुरेखाताईबद्दलची स्वाभाविक काळजी त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होती। सरलाताईंना मात्र अश्रू आवरत नव्हते। त्या म्हणाल्या सुरेखाच्या संसाराला दृष्टच लागली, आता तिचा संसार मोडला, कसं हे सारं सहन करेल ती? असं म्हणून सरलाताईंनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। तेव्हा स्वामीजींनी सरलाताईंना प्रेमाने थोपटलं आणि धीर दिला। स्वामीजी म्हणाले दुःख हे सर्वांना दुःखदच असतं, मग तो कोणीही असो, अगदी संत असला तरी तोही माणूसच आहे, त्यालाही भावना असतातच। अशा प्रसंगी त्यालाही दुःखच वाटतं। फक्त फरक एवढाच असतो की सामान्य माणसांप्रमाणे संत दुःखात बुडून जात नाहीत। क्षणभर दुःख झालं तरी नंतर लगेचच ते त्यातून विवेकाने बाहेर पडतात। दुःख पचवून संत लगेच अलिप्त होतात, कारण त्यांना शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे माहीत असतं। जन्म मृत्यू प्रत्येकाला लागलेलेच आहे। जन्मलेला प्रत्येक जण कधीतरी जाणारच आहे, त्याची वेळ आली की मग तो क्षणभरही थांबत नाही। माशी पाख पाकडी तवही सरे। 22 डिसेंबर 1993 आशुतोष स्वामीजींचा नातू सौ प्रतिभाताईंचा मुलगा दुचाकीवरून जात असताना रस्त्यात त्याच्यासमोर काही गुंडांनी एका भगिनीचे मंगळसूत्र ओढले आणि ते घेऊन गाडीवरून ते निघून गेले. आशुतोषने त्यांचा पाठलाग केला. एका निर्जन जागी त्याला नेऊन गुंडांनी त्याला पोटात चाकूने बसकले. त्याला ताबडतोब पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर तिथे एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागली. या साऱ्या प्रकारानंतर स्वामीजी म्हणाले, आता चांगले वागायची सोय राहिली नाही. आशुतोष त्या भगिनींना मदत करायला गेला पण गुंडांनी त्यालाच फसकले. अशा वेळी खरंतर माणसाने विवेक करायला हवा. नुसतंच शौर्य उपयोगाचं नाही. ते गुंड चार होते आणि आशुतोष एकटाच होता. त्यांनी हा मागून येतो आहे हे पाहून त्याला एकांत जागे नेला आणि बसकलो. अशा वेळी आशुतोषने विवेकाने वागायला हवं होतं, विचार करायला हवा होता. तो अविचाराने त्यांच्या मागे गेला. अशा वेळी जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर हे सारं किती महाग पडलं असतं. शेवटी मंगळसूत्रापेक्षा माणसाचा जीव अधिक महत्वाचा असतो. त्याच्या आई वडिलांनी काय केलं असतं? या तरुण मुलांना विवेक कमी पडतो म्हणून अशा घटना घडतात. हेच ते पराप्रारब्ध. हरी हरी हरी.